इब्री लोकास पत्र अध्याय 4. यास्तव त्याच्या विश्रामस्थानी येण्याविषयीचे वचन अद्यापी देऊन ठेविलेले आहे. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून धास्ती बाळगू नसा. त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यास लाभदायक झाले नाही, कारण ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर त्याचे संमेलन झाले नाही. त्याप्रमाणे मी आपल्या रागाने शपथ वाहून म्हणालो,
ते माझ्या विश्रामस्थानी येणारच नाही. या लेखात त्याने सांगितलेल्या विश्रामस्थानी आपण जे विश्वास ठेविलेले आहोत
आणि ते येतो त्याची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली, कारण सातव्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की
सातव्या दिवशी देवाने आपले सर्व कृत्य संपून विश्रांती घेतली.
आणि असाही हा लेख आहे,
ते माझ्या विश्रामस्थानी येणारच नाही.
कोणीतरी त्यात यावयाला पाहिजे होते ते राहिले आहे, आणि ज्यास पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवज्ञेमुळे त्यात आले नाहीत. म्हणून इतक्या काळानंतर दाविदाच्या द्वारे सांगितलेल्या वरील लेखाप्रमाणे त्याने आज असा एक दिवसही ठरविला. तो लेख असा,
आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका.
यहोशवाने त्यास विसावा दिला असता तर त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवसाविषयी म्हटले नसते. यास्तव देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्याने जसा देवाने आपली कृत्ये संपवून विसावा घेतला तसा आपलीही कृत्ये संपवून विसावा घेतला आहे. यास्तव त्या विसाव्यात येण्यास आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. देवाचे वचन सजीव सतेज कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा सांधे व मज्जा यास भेदून आर पार जाणारे आणि मनाच्या भावना व कल्पना यांचे परीक्षक असे आहे, आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही सृष्ट वस्तू नाही. तर ज्याच्या बरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे वागडे आहे, आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही सृष्ट वस्तू नाही. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरून राहू, कारण ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.